बहुविधच्या श्रवणीय विभागात ऐकूया कथा फोटो. वाचक स्वर अक्षय वाटवे. सकाळी 9 वाजण्याची वेळ. लक्ष्मी रोडने श्रीधर आपल्या मित्राबरोबर गप्पा मारीत चालला होता. एकाकी तो थांबला. अरे हाच तो प्रकाश स्टुडिओ, असं म्हणत श्रीधर सदाला बरोबर घेऊन स्टुडिओत शिरला आणि त्याने सदाला विचारलं, बरं सदा, तुला आता कसा फोटो काढायचा आहे? या त्याच्या प्रश्नाने सदा जरा गोंधळल्यासारखा झाला, कारण त्याला श्रीधरच्या प्रश्नाचा नीट अर्थच समजला नाही. तो एकदम म्हणाला, कसा म्हणजे काय? कॉलेजच्या आयडेंटिटी कार्डला लागतो तसा. अरे तसं नाही, म्हणजे कुठल्या पोजमध्ये काढायचा आहे? श्रीधरने आपल्या प्रश्नाचा खुलासा केला. सरळ खुर्चीवर बसून. सदाने त्याला आपलं सरळ उत्तर दिलं. सदाचा फोटो काढून झाल्यावर त्यानं श्रीधरला विचारलं, तू नाही का आत्ताच फोटो काढून घेणार? या सदाच्या प्रश्नावर श्रीधर नुसताच मिश्किलपणे हसला, कारण फोटो काढून घेण्याकरता तो काही मेकअप करून आला नव्हता. 2 दिवसांनी फोटो घेऊन जाऊ असं फोटोग्राफरला सांगून ते दोघे बाहेर पडले. कॉलेजमध्ये नाव घातल्या दिवशीच श्रीधरची आणि सदाची भेट झाली. लहानपणचे दोघेही अगदी जिवलग दोस्त, पण इंग्रजी शिकण्यास श्रीधर पुण्याला राहिला होता. त्याचे वडील जुन्नरला वकील होते. आपल्या मुलाला चांगले शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी श्रीधरला आपल्या बहिणीकडे पुण्याला ठेवले होते. सदाचे शिक्षण मात्र जुन्नरलाच चालले होते. मॅट्रिक होऊन आता तो कॉलेजसाठी पुण्याला आला होता. सदाला घरी सोडून श्रीधर आपल्या घरी आला तो जवळजवळ 12 वाजले होते. तो तडक आपल्या खोलीत गेला. श्रीधर आला हे पाहून सुद्धा धावतच तिकडे गेली आणि म्हणाली, दादा आंघोळीला चल ना लवकर. कारण तो आल्याखेरीज सुधाला जेवावयास मिळणार नव्हते. श्रीधरचे तिच्याकडे लक्ष नव्हते. तो आपला आपल्याच तंद्रीत होता. संध्याकाळी फोटो काढायचा होता ना. पॅन्टची घडी करून ठेव, टाय नीट ठेव, मध्येच आरशात डोकाव, यात त्याचा बराच वेळ गेला. श्रीधर आला हे पाहून त्याची आत्या म्हणाली, किती रे उशीर हा श्रीधर, माणसानं वाट तरी किती पाहायची. चल आता लवकर झटकन आंघोळ करून ये, तुझ्याकरता सुद्धा थांबलीये, दोघांना बरोबर वाढलं म्हणजे वेळ नाही मोडायचा माझा. श्रीधरला कोणी अरे म्हटलेलंही खपत नसे. त्याला आत्याच्या या बोलण्याचा राग आला. पाहिजे तर जेवून घ्या, माझा आवरायला नको का? मी मागून जेवीन, नाही तर जेवणार नाही. वडिलांच्याकडून जेवणाचे आणि राहण्याचे पैसे घेता आणि वर मलाच बोलता, हा? श्रीधरचा पारा जरा वर चढला होता. बिचारी आत्या गप्प बसली, कारण भावाकडून येणारे 20-25 रुपये तिला हवेच होते. आंघोळ करून जेवण झाले आणि श्रीधर एकदाचा कॉलेजमध्ये गेला. कॉलेजमध्ये जाऊ लागल्यापासून त्याच्या बेफिकीर वृत्तीत आणि छानछौकीच्या खर्चिक राहणीत वाढत झाली होती. त्याच्या खोलीत आता निरनिराळ्या पोजमधले नटीचे फोटो भिंतीवर लटकलेले दिसत होते आणि त्यामध्येच श्रीधरने स्वतःचे निरनिराळ्या पोजमधले आणि पोशाखामधले फोटो लावले होते. त्यातच त्याला भूषण वाटत होतं. सदाचा मोठा भाऊ पुण्यास नोकरीस होता. मॅट्रिक झाल्यावर सदा आता कॉलेज शिक्षणासाठी पुण्यास आला होता. सदाच्या भावालाही लहानपणापासून निराळे वळण असल्यामुळे त्याचे घर म्हणजे एक पवित्र मंदिर होते. श्रीकृष्ण रामचंद्र यांचे फोटो त्याने आपल्या घरात लावले होते. त्याची बायकोही तशीच सद्गुणी होती. सदाला आपल्या वहिनीबद्दल मोठा आदर वाटे. फोटो काढून सदा घरी आला होता. त्याला वहिनीनं आल्याबरोबर विचारलं, काय भाऊजी आज इतक्या लवकर कुठे गेला होतात? अहो फोटो काढायला गेलो होतो, कॉलेजच्या आयडेंटिटी कार्डवर लागतो म्हणे, सदा म्हणाला. मग काही सूट बीट घातला नाहीत म्हटलं? पहिल्यांदाच स्वतःचा असा वेगळा फोटो काढायला गेला होतात? फोटो कोणी पाहिला तर कॉलेज युवक म्हणून तर ओळखलं पाहिजे ना. वहिनी थट्टेनं म्हणाली. या थट्टेच्या बोलण्यावर सदा नुसता हसला. तोच त्याला कोणीशी बाहेरून हाक मारली. या माधवराव, असं म्हणत त्याने माधवाला आपल्या खोलीत नेले. त्याच्या खोलीत राणा प्रताप, शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक इत्यादींच्या प्रतिमा लावलेल्या होत्या. बरेच दिवसांनी सदाची गाठ पडल्यामुळे माधवला खूपच आनंद झाला होता आणि त्यात त्या खोलीच्या प्रसन्न वातावरणाची भर पडली होती. खूप गप्पा झाल्या. शेवटी कॉलेजच्या गप्पा निघाल्या तेव्हा सदा माधवला म्हणाला, काय रे आयडेंटिटी कार्डवर सुटातलाच फोटो लागतो का रे?
छे, मुळीच नाही, कोणताही फोटो चालतो,
माधव म्हणाला. अरे, तो आपला श्रीधर मला आज एका स्टुडिओत घेऊन गेला होता, तिथे मी फोटो काढून घेतला, पण त्याने नाही फोटो काढून घेतला. म्हणे त्याने फोटो काढून घेण्याकरता मेकअप केला नव्हता. एक साधा फोटो काढून घेण्याकरता कॉलेज तरुणांना मेकअप करावा लागतो, सदा अगदी आश्चर्यानं आपला अनुभव सांगत होता. अरे, आजकालचे तरुण असेच, आणि कॉलेज तरुण म्हणजे काही विचारूच नकोस. सूट, बूट आणि टाय याशिवाय त्यांचे पान हलायचेच नाही. निरनिराळ्या पोजमधले, निरनिराळ्या पोशाखातले फोटो काढून घेऊन ते आपल्या खोलीत लावण्यातच त्यांना भूषण वाटते, माधव आपले विचार सांगत होता. अरे, पण फोटोचा का दोष आहे? फोटो म्हणजे तर एक निर्जीव वस्तू आहे ना, सदाने माधवला मध्येच म्हटले. तसं नाही, माधव पुढे सांगू लागला. फोटो ही निर्जीवच वस्तू आहे, पण फोटो कसा काढला, किती वेळा काढला, तो कुठे काढला, यात त्या माणसाचे मनोगत समजून येते. कॉलेज तरुणाच्या खोलीत त्यांचे स्वतःचेच फोटो दिसावयाचे. विवेकानंद, गुरु गोविंद यांच्यासारख्यांचे फोटो नाही दिसावयाचे त्यांच्या खोलीत. त्यांच्या पुढे ना कसला आदर्श. सदा अगदी काहीतरी बोलणार तोच त्याला आतून वहिनीची हाक ऐकू आली. त्यांचं बोलणं तिथेच थांबलं. माधव निघून गेला. सदाही जेवून कॉलेजला गेला. सदामुळे माधवची आणि श्रीधरची मैत्री दृढ झाली होती. बऱ्याच वेळी सदा, माधव आणि श्रीधर यांचे त्रिकूट एकत्र असे. नेहमीप्रमाणे आजही संध्याकाळी ते बरोबर फिरावयास निघाले. जाता जाताच श्रीधर फोटो काढून घेणार होता. तो तेवढ्याकरता मेकअप करून आला होता. साहजिकच बोलताना फोटोसंबंधी विषय निघाला, कारण आज सर्वांच्याच डोक्यात फोटो होता. फोटोवरून एखाद्याचे मन ओळखता येईल का? सदाने बोलता बोलता प्रश्न काढला.
छे,
फोटोमध्ये त्याने केलेल्या पोशाखावरून त्याच्या राहणीचे स्टेटस लक्षात येते, श्रीधरने सदाच्या प्रश्नाचे झटकन उत्तर दिले. माधव श्रीधर आणि सदापेक्षा वयाने आणि विचाराने मोठा होता. त्याने विचार करून उत्तर दिले. हो, फोटोमध्ये त्याच्या चेहऱ्यावर उमटलेले भाव आणि त्याचा पोशाख यावरून त्याचे विचार कोणत्या पातळीचे आहेत किंवा त्याचे अंतःकरण किती शुद्ध आहे हे सांगता येईल. पण त्याहीपेक्षा ते निरनिराळे फोटो त्याने कुठे लावले आहेत, कोणत्या फोटोच्या सान्निध्यात लावले आहेत, यावरून त्याच्या विचारांची ओळख पटते. लागला आपला नेहमीप्रमाणे उपदेशाचे घुटके पाजायला. म्हणे फोटोवरून विचारांची पारख करता येते, श्रीधर मध्येच तिरस्काराने म्हणाला. कारण माधवचे बोलणे आपल्यालाच उद्देशून असावे असे त्याला वाटले. ते कसे काय रे माधवा? आणखी माहिती मिळावी या उद्देशाने सदाने माधवला विचारले. माधव पुढे सांगू लागला. आज कुठेही हेच दिसेल. एखाद्या नवविवाहित तरुणाकडे जाल तर आपल्याला हेच दिसेल. राम, सीता, लक्ष्मी, विष्णू याऐवजी स्वतःचे फोटो लावलेले दिसतील. त्यांच्या घरात मुंडावळ्या बांधून काढलेला, खुर्चीवर बसून काढलेला, हात हातात घालून काढलेला आणि असेच कितीतरी फोटो दिसतील. स्वतःचेच सगळे चोचले. त्यांच्या पुढे ना कोणता आदर्श, ना कोणते जीवनचरित्र. श्रीधरला हे बोलणे कुठले रुचायला? त्याला घाई झाली होती स्टुडिओत जायची. सदाला माधवचे विचार अगदी पटले. तो म्हणाला, बरोबर, मीही आज भावाबरोबर त्याच्या एका मित्राकडे गेलो होतो, तिथे हेच पाहिले. बोलता बोलता ते प्रकाश स्टुडिओच्या जवळ आले. श्रीधर स्टुडिओत शिरला. माधव आणि सदा फिरायला निघून गेले. माधव आणि सदा यांचे बोलणे नेहमीच चाले. फोटो काढून श्रीधर घरी आला, पण आज तो आनंदी नव्हता. माधवचे विचार आज त्याच्या डोक्यात थैमान घालित होते. आजच्या बोलण्याचा श्रीधरवर खूपच परिणाम झाला होता. अशा प्रकारे विचार ऐकण्याचा श्रीधरला आत्तापर्यंत कधीच प्रसंग आला नव्हता. त्याच्या घरी जुन्नरला तर काय, सगळेजण पुरोगामी, राम, कृष्ण, शिवाजी यांच्याबद्दल आदर न बाळगणाऱ्यांपैकीच सगळे. श्रीधरचे वडील तर एक कम्युनिस्ट कार्यकर्ते होते. पुण्याला आत्याकडे तर काय, तिचा नवरा एका गिरणीत कामाला होता. महिन्याला मिळणाऱ्या 76 रुपयांवर त्यांचा संसार चालला होता. घरी दमून आल्यावर चहा, विडी, सिनेमा, फिरणे, बस कसला विचार आणि कसलं काय. अशा वातावरणात श्रीधर लहानपणापासून वाढला होता, त्याच्यावर चांगला संस्कार होणार तरी कुठून. एक दिवस सहज आपले माधवनी सदा श्रीधरच्या घरी गेले. श्रीधर सहसा कोणालाच आपल्या खोलीत येऊ देत नसे. आज ते दोघे सरळ श्रीधरच्या खोलीत शिरले. श्रीधरची खोली अगदी मॉडर्न होती, कॅलेंडर्स, फोटो याने अगदी गजबजून गेली होती. सदा ते पाहून माधवला लगेच म्हणाला, अगदी बरोबर, मागे तू म्हणाला होतास की फोटोवरून आणि तो कुठे कसा लावला आहे यावरून माणसाची पारख करता येते. आज मला ते अगदी बरोबर पटले. आपला मित्र काय लायकीचा आहे हे आज मी त्याच्या फोटोवरून ओळखले. सदाच्या या खवचट बोलण्याचा श्रीधरला राग आला, नाही असे नाही, पण आज त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडेना. त्याच्या खोलीमध्ये फरक पडला नसला तरी त्याच्या विचारात हळूहळू बदल होत होता. सदाच्या बोलण्यावर माधव म्हणाला, सदा पहा, फोटोवरून मनुष्याची संस्कृती कळून येते. तुझ्याच घरात पहा, तुझ्या भावाचं लग्न होऊन 4 वर्षे होऊन गेली पण बायकोसह स्वतःचा फोटो काढावा आणि तो आपल्या दिवाणखान्यात लावावा असे नाही त्याला वाटले. त्याने आपला रामचंद्रांचा फोटो लावला आहे. फोटोत दुहेरी सामर्थ्य असते. श्रेष्ठ पुरुषांच्या फोटोतून आपण चांगल्या गोष्टी शिकू शकतो, नाहीतर स्वतःच्याच फोटोमुळे आपले जीवन स्वार्थी बनते. बस झाले तुझे बोलणे, माधवला श्रीधरने मध्येच थांबवले. माधवच्या बोलण्याने श्रीधरला वेदना होत होत्या. त्याने विषय बदलला. बरं, आता कुठे फिरायला जाऊया? श्रीधरच्या वागण्यात आणि राहण्यात आता चांगलाच फरक पडू लागला. श्रीधरला लहानपणी चांगली संगत होतीच, पण मध्यंतरी पुणेरी वातावरणाचा त्याच्यावर पगडा बसत चालला होता. त्यालाही आता कलाटणी मिळाली होती. माधव आणि सदा यांच्या संगतीमुळे श्रीधरच्या वागण्यात, राहण्यात आणि विचारात फरक पडला होता. सत्संगते कथय किम न करोति पुसाम हा चरण म्हणत श्रीधर एक दिवस आपली खोली स्वच्छ करत होता. काय श्रीधर, आज सूर्य कोठे उगवलाय? असे म्हणत माधव आत शिरला. बरोबर सदा होताच. अरे आता नवीन वर्ष नाही का सुरू झाले, तेव्हा खोलीत नवीन आकर्षक कॅलेंडरे आणि नवीन फोटो लावायचे आहेत, सदाने खवचटपणे म्हटले. सगळे फोटो श्रीधरने आज गुंडाळून ठेवले. खोली स्वच्छ केली, टेबल पुस्तके व्यवस्थित ठेवली. टेबलावर अगदी समोर एक सुंदर शिवछत्रपतींची प्रतिमा त्याने ठेवली. त्याची खोली म्हणजे आज एक पवित्र अभ्यास मंदिर झाले होते. बहुविधच्या श्रवणीय विभागात आपण ऐकत होता कथा फोटो.